आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा पाका वरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। गोयन 20 ते 28 नोव्हेंबर 2024 मजगती जावपा आशिल्ल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारेचो नियाळ घेवपा खातीर काल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी मुखेल भागधारकां बरोबर बसका घेतली। ह्या बसके वेळार डॉ मुरुगन हांणी ह्या महोत्सवाचे आयोजन नीटनेटके आणि सुरळीत जावपा खातीर एकत्रित प्रयत्नांच्या गरजेचेर भर दिलो। ह्या महोत्सवाक नव्या उंचायेर व्हरपा खातीर सगळ्या भागधारकांनी प्रामाणिकपणान एकामेकांक सहकार्य करचे असे आवाहन तांणी केले। तेच बरोबरच भारतीय सिनेमाच्या विविधतेचो गौरव करपी मंच म्हणून इफ्फीचे महत्व तांणी अधोरेखित केले। ते उपरांत डॉ मुरुगन हांणी महोत्सवाच्या कार्यावळींच्या महत्वाच्या स्थळांक भेट दिली, तातूंत गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि फिल्म बाजाराचे येजमान स्थळ द प्रमनाद हांचो आस्पाव आशिल्लो। कला अकादमी आणि आयनॉक्स थिएटराक तांणी भेट दिली। इफ्फींतली चित्रपट प्रदर्शनाची ही दोन महत्वाच्यो सुवात्यो। इफ्फेस्टा कार्यावळीचे स्थळ आशिल्ल्या डीपी ग्राउंडाची तांणी पळोवणी केली। हे मन रिजवणेचे मैदान अंदूच्या उत्सवाचे मुखेल आकर्षण। महोत्सवाचो उक्तावण आणि समारोप सुवाळो जावपा आशिल्ल्या डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमाक तांणी भेट दिली। तशेंच सफरनामाचे स्थळ आशिल्ल्या दर्या संगम ह्या केंद्रीय संवाद विभागाच्या मल्टीमिडिया प्रदर्शनाची तांणी पळोवणी केली। नवी दिल्लीच्या भारत मंडपमान आयोजित 43व्या भारतीय आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्यान विकसित भारत ए 2047 ह्या संकल्पनेवयल्या गोयच्या दालनाचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बानेकार हांचे हस्तुकी काल उक्तावण झाले। या वेळार बानेकार हांचे हस्तुकी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय हे पुस्तिकेचे प्रकाशन झाले। भारतीय वेपार प्रोत्साहन संघटने वतीन आयोजित करपान येवपी हो एक व्हड भारतीय आंतरराष्ट्रीय वेपार मेळावो आसा। हो मेळावो वेवसाय उद्देग संस्कृती आणि शिक्षणिक उपक्रमांक उर्पा दिवपाक माची निर्माण करता। मेळाव्यान उद्देग वेपार आणि हेर वेवसायिक उत्पादनां आणि सेवांचे प्रदर्शन मांडतात। भारत मंडपमान गोयचे दालन सुमार 203 चौखण मीटर जागेन दुबारला। हे दालन गोयची वास्तुकला आणि प्रगतीचे दर्शन घडयता। गोयच्या दालनान गोयचे पर्यटन गुंतवणूक सुविधा उद्देग आणि हेर विकास गोयची लोककला आणि संस्कृती गोयची खाणा जेवणा सरबराय आणि हेर गजालींचे प्रदर्शन मांडला। माहिती आणि प्रसिद्धी खात्यासयत पर्यटन खाते हस्तकला कावी कला टेक्स्टाईल आणि कोयर गोय पर्यटन विकास महामंडळ उद्योगिक विकास महामंडळ आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ या मेळाव्यान वाटेकार झाला। गोय सरकारचे कला आणि संस्कृती संचालनालय गोय पर्यटन खाते माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि विठ्ठलापूरचे विठ्ठलापूर दीपावळी उत्सव समिती हांच्या जोड पालवान आज त्रिपुरारी उत्सव मनयतले। या निमतान वेगवेगळ्यो सर्ती श्री विठ्ठलाची पालखी मिरवणूक दीपदान जातले। त्रिपुरारी पुनवेचो खास आकर्षण राज्यस्तरीय बोट सर्त ही सर्त वाळवंटी न्हंयेत जातली। आज जावपी ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री प्रमोद सावंत पर्यटन मंत्री रोहन खंवटे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट दिवचलचे आमदार चंद्रकांत शेट्ये हजर आसतले। उर्जा संवर्धन कायदो 2001 खाला वीज वाटोवपाक वीज खात्यान उपाय येवजण करपाक सुरवात केल्या। राज्यांतल्या सरकारी तशेंच केंद्र सरकाराच्या कार्यालयांनी हाचे फुडें एलईडी बल्ब लावप सक्तीचे जाला। हे विशीचो आदेश मुखेल वीज अभियंत्यांनी जारी केला। आदेशाक पाळो दिलो ना जाल्यार वीज खात्याक वीज काडपाचो अधिकार आसतलो असो उल्लेख आदेशान केला। एलईडी बल्ब सयत ब्रशलेस डीसी पंखे तशेंच 5-स्टार रेटेड एसी लावप सक्तीचे आसा। पारंपारीक बल्बा परस एलईडी बल्बांक वीज उणी लागता। राज्य आणि केंद्र सरकाराच्या कार्यालयांनी शिक्षणिक संस्थांनी सरकारी हॉस्पिटलांनी एलईडी बल्ब लावचे पडटले। तशेंच उद्देगीक आणि व्यावसायिक वीज गिरायका खातीर एलईडी बल्ब लावप सक्तीचे आसा असे आदेशान म्हळा। तशेंच वीज वाटोवपा खातीर ब्रशलेस डायरेक्ट करंट डीसी पंखे लावप गरजेचे आसा। सरकारी कार्यालयांचे नूतनीकरण करतना वा दुरुस्ती करतना एलईडी बल्ब लावचे। आणि इतल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो।